chinimandi.com podcast.
BSNL, MTNL लवकरच होणार कुलूप बंद. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं कर्मचाऱ्यांचं वेतनही न देऊ शकणाऱ्या BSNL आणि MTNL कंपन्या बंद करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयानं पाठवला आहे. दरम्यान लवकरच या महत्वाच्या कंपन्यांना सरकारनं कुलूप लावावं अशी सूचना केली आहे. दरम्यान या कंपन्या डबघाईला येण्याचं कारण म्हणजे देशात जिओ एअरटेल सारख्या टेलिकॉम कंपन्यांनी लोकांच्या मनात घर केल्यानं सरकारच्या या दोन्ही दूरसंचार कंपन्या बंद करण्याची सूचना सरकारला करण्यात आली आहे. दूरसंचार विभागानं सादर केलेल्या सार्वजनिक कंपन्यांसाठी 74,000 कोटी रुपये अर्थसहाय्य प्रस्तावही फेटाळून अर्थ खात्याकडे लावला आहे. अर्थ मंत्रालयाच्या या प्रस्तावामुळे या दोन्ही कंपन्यांचं एकूण 1.65 लाखांहून अधिक कर्मचारी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार लवकरच या दोन कंपन्यांना टाळं ठोकण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. या दोन्ही कंपन्या बंद केल्यानंतर सरकार या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्ती घोषित करणार असून यासाठी सुमारे 1,06,000 कर्मचाऱ्यांसाठी सक्तीची निवृत्ती योजना राबवली जाणार आहे.